नमस्कार.
आज आपण कम्प्युटर आणि नेटवर्क सेक्युरिटी काय असते ते बघणार आहोत. सेक्युरिटीचा वापर आपण कुठे करू शकतो सांगू शकाल?
मीच सांगते. सेक्युरिटी आपण अनेक ठिकाणी बघतो, घरासाठी, मोठमोठ्या ऑर्गनायझेशनसाठी. त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात आपण सेक्युरिटी प्रत्येक गोष्टीत घेतो. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट घालतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर किंवा शॉल याचा उपयोग करतो. तसेच उन्हाळ्यात आपण सनकोट वापरतो. त्याचप्रमाणे गाडी चालवताना हेल्मेट, बँकेच्या लॉकरसाठी आपण लॉक लावतो. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरसाठी सुद्धा आता गॅससेफ नावाचे नवीन मॉडेल निघाले आहे. गॅससेफचा यूज करून आपण गॅससाठी सेक्युरिटी घेऊ शकतो. रोजच्या दैनंदिनीत आपण सेक्युरिटी जवळजवळ सर्वच कामात घेतो. याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर गोपाळ नावाच्या व्यक्तीची साधारण परिस्थिती असते. त्याला अचानक 2 करोडची लॉटरी लागते. सर्वसामान्य माणसाला इतका सारा पैसा बघून आनंद तर होतोच, पण तो पैसा कुठल्या पद्धतीने ठेवायचा, कुठे ठेवायचा, जर कोणी नेला तर, हे असेच प्रश्न गोपाळच्या मनातही होते. गोपाळने पैसे व्यवस्थित त्याच्या कपाटात ठेवले, पण तरी त्याला रात्री काही झोप येईना. सारखा त्याला काहीतरी आवाज आला असा भास होत होता. तर याला शांत झोप येण्यासाठी याने काय केलं असेल बरं? याने त्याच्या घराला कंपाऊंड बांधले. त्यानंतर याने त्याच्या घराला सेक्युरिटी गार्ड ठेवला. त्यानंतर त्याने त्याच्या कबर्डला प्रॉपर लॉक बसवले. या पद्धतीने त्याचे पैसे व्यवस्थितरित्या सांभाळण्यासाठी त्याने या सर्व सेक्युरिटी ठेवल्या. तर ज्या पद्धतीने घरातील पैसे व्यवस्थित राहण्यासाठी त्याने कुंपण लावणे, सेक्युरिटी गार्ड ठेवणे किंवा कबर्डला प्रॉपर लॉक ठेवले, त्याचप्रमाणे कम्प्युटर किंवा नेटवर्कची सेक्युरिटी ठेवण्यासाठी अँटीव्हायरस, फायरवॉल, राउटर या सर्व गोष्टींचा आपण उपयोग करतो. आता आपण बघू सेक्युरिटी म्हणजे काय. सेक्युरिटी मीन्स फ्रीडम फ्रॉम रिस्क ऑर डेंजर अँड फ्रीडम फ्रॉम डाऊट, अनएक्झिटी ऑर फिअर. म्हणजे आपण जे काही वर्क करतोय त्यात आपल्याला सेफ्टी जाणवली पाहिजे. त्याचप्रकारे आपला कॉन्फिडन्स पण हवा की आपण जे वर्क करतोय त्या वर्कमध्ये आपण सेक्युअर आहे. समथिंग दॅट गिव्ज ऑर ॲश्युअर्स सेफ्टी, लाईक अ ग्रुप ऑर डिपार्टमेंट ऑफ अ प्रायव्हेट गार्ड्स कॉल्ड बिल्डिंग सेक्युरिटी इफ अ व्हिजिटर ऍक्ट्स सस्पिशियस. म्युझर्स अडॅप्टेड बाय अ गव्हर्नमेंट टू प्रिव्हेंट अटॅक. म्युझर्स अडॅप्टेड ॲज बाय अ बिझनेस or homeowner to prevent a crime such as burglary or assault. Security watch lax at the firm's smaller plant. आता आपण इन्फॉर्मेशन सेक्युरिटी बघू. इन्फॉर्मेशन सेक्युरिटी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ डेटा. यात कम्प्युटरसाठी सेक्युरिटी महत्वाची असते, कारण नंबर ऑफ युजर्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्स शेअर करतात. त्याचप्रमाणे रिमोट लॉग इन ही आपण फोन लाईन्सद्वारे यूज करतो, म्हणून कम्प्युटरची सेक्युरिटी फार महत्वाची आहे. ऍक्शन्स आणि टूल्स
डेटा प्रोटेक्ट करतात आणि हॅकरला थांबवतात. यालाच कॉम्प्युटर सेक्युरिटी असे म्हणतात. त्याचप्रमाणे आपण नेटवर्क सेक्युरिटी बघू. कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग डिस्टन्स लोकेशनवर कॉम्प्युटर जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. यावेळेला डेटा ट्रान्सफर करताना प्रोटेक्शन महत्वाचे असते. नेटवर्क कनेक्टिव्हिटी एक्सपोजेस ईच कॉम्प्युटर टू मोर व्हर्नेबिलिटीज. जर आपण नेटवर्कला सेक्युरिटी नाही दिली तर कुठल्या पद्धतीचे लॉस होतात? तर लॉस ऑफ आयडेंटिटी, लॉस ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, लॉस ऑफ अवेलेबिलिटी, लॉस ऑफ इंटिग्रिटी आणि सर्वात महत्वाचे लॉस म्हणजे लॉस ऑफ प्रॉडक्टिव्हिटी आणि ह्यूज मॉनेटरी लॉस. सर्वांमध्ये महत्वाचे लॉस म्हणजे लॉस ऑफ प्रॉडक्टिव्हिटी आणि ह्यूज ऑफ मॉनेटरी लॉस. तर हे लॉस होण्याचे कारण काय? तर लॅक ऑफ अवेअरनेस, नॉट प्रॅक्टिसिंग सेक्युरिटी, इन्फिशियंट सेक्युरिटी प्रॅक्टिस, कॉम्प्लेक्सिटीज इन हार्डवेअर सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हॉल्वमेंट ऑफ इश्यूज म्हणजेच की पीपल इन्व्हेस्टमेंट, ऑपरेशन्स वगैरे, ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजीज म्हणजे नवीन नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत असतात आणि त्या आपण शेअर करतो किंवा कॉपी करतो किंवा ते ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. सिक्युरिटी प्रॉडक्ट वापरण्याची प्रॅक्टिस नसते. या सर्व कारणांमुळे आपला डेटा लॉस होतो. आता सिक्युरिटीचे काही प्रिन्सिपल बघू. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सिक्युरिटी पॉलिसी ही अत्यंत महत्वाची असते. आपण जेव्हा एखादी सिस्टीम डिझाईन करतो तेव्हा सुद्धा सिक्युरिटी तितकीच महत्वाची असते. रायटिंग सिक्युरिटी पॉलिसीमध्ये फिजिकल आणि लॉजिकल सिक्युरिटी बाउंड्रीज आधीच क्लिअरली डिफाईन केलेल्या असतात. रिड्यूस द सिस्टीम व्हर्नेबिलिटीज एज मच एज पॉसिबल. जेव्हा आपण सिक्युरिटी पॉलिसी डिझाईन करतो किंवा त्यात काही इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा पब्लिक पार्ट आणि क्रिटिकल पार्ट सेपरेट ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. ऑल्सो मिनिमाइज द सिस्टीम एलिमेंट्स टू बी ट्रस्टेड. देन ऑलवेज रिमेंबर दॅट यू विल नेव्हर बी कम्प्लिटली सेक्युअर. म्हणजे कधी कधी आपण नेट ऍक्सेस करताना मनात येतं की सेक्युरिटी प्रॉब्लेम आला तर, पण पुन्हा आपण टाळतो आणि आपल्याला वाटतं नाही आपण अँटीव्हायरस डाउनलोड केलेला आहे किंवा प्रॉपर सेक्युरिटी पॉलिसी इम्प्लिमेंट केली आहे. तर मग काय, आपण कम्प्लिटली सेक्युअर आहे असे न मानता प्रत्येक वेळेला सेक्युरिटीची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे अकाउंटेबिलिटी इम्प्लिमेंट करताना युनिक आयडेंटिटी द्याव्यात. तसेच इन्फॉर्मेशन प्रोटेक्ट करणे हे आवश्यक आहे. जेव्हा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये असते किंवा ट्रान्सफर होते किंवा ती स्टोअर्ड होत असते, सर्व गोष्टींचा विचार करता कीप ऑल थिंग्स सिंपल, डू अनालिसिस ऑफ पोटेन्शियल रिस्क अँड हाऊ मच लॉस इट कॅन क्रिएट. सेक्युरिटी इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठलीही स्ट्रॅटेजी कॉपी करू नये. त्याचप्रमाणे अकाउंटेबिलिटी इम्प्लिमेंट करताना युनिक आयडेंटिटी द्याव्यात. डायसेस्टर रिकव्हरी प्लॅन यूज करणे महत्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हटले तर कुठलीही पॉलिसी डिझाईन करण्याआधी, स्टोअर करण्याआधी किंवा नवीन टेक्नॉलॉजी कॉपी करण्याआधी किंवा तिला डाउनलोड करण्याच्या आधी, तसेच डेटामध्ये मॉडिफिकेशन करण्याआधी सर्वप्रथम आपण सेक्युरिटीचा विचार करायला हवा, तर आपला लॉस होणार नाही. यासाठी डेव्हलपर्स, युजर्स आणि सेक्युरिटी प्रॅक्टिशनर्स या सर्वांनी सेक्युरिटी प्रॉब्लेमसाठी अलर्ट राहणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे सेक्युरिटीमध्ये अटॅक्स मेकॅनिझम आणि सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या असतात ते आपण बघू. सेक्युरिटी अटॅक, एनी ऍक्शन दॅट कॉम्प्रोमाइजेस द सेक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे सेक्युरिटी अटॅक हा सेक्युरिटी इन्फॉर्मेशनला कॉम्प्रोमाइज करतो. पुढे सेक्युरिटी मेकॅनिझम, अ मेकॅनिझम दॅट इज डिझाईन टू डिटेक्ट, प्रिव्हेंट ऑर रिकव्हर फ्रॉम अ सेक्युरिटी अटॅक. म्हणजेच सेक्युरिटी मेकॅनिझमचा उपयोग हा सेक्युरिटी अटॅक हा डिटेक्ट करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा रिकव्हर करण्यासाठी होतो. पुढे आपण बघू सेक्युरिटी सर्व्हिस, अ सर्व्हिस दॅट एनहान्सेस द सेक्युरिटी ऑफ डेटा प्रोसेसिंग सिस्टीम्स अँड इन्फॉर्मेशन ट्रान्सफर्स. अ सेक्युरिटी सर्व्हिस मेक्स यूज ऑफ वन और मोर सेक्युरिटी मेकॅनिझम्स. म्हणजे ज्या वेळेला डेटा प्रोसेसिंग होत असतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतो, त्यावेळेला एक किंवा एकापेक्षा जास्त सेक्युरिटी मेकॅनिझम या सेक्युरिटी सर्व्हिस मध्ये असतात. तर त्या डेटा प्रोटेक्ट करतात. आता आपण बघू सेक्युरिटी अटॅक्स. आता सेक्युरिटी अटॅक्स हे चार पद्धतीने दिलेले आहेत. ते स्लाइड नंबर 7 वर दिलेले आहेत, ते बघून तुम्हाला कळेलच. सर्वात आधी ए डायग्राम मध्ये डेटा ट्रान्सफर होताना कुठल्याही प्रकारचा अटॅक न झाल्याने डेटा फ्लो नॉर्मली होत आहे. बी डायग्राम मध्ये इंटरप्शन झालेले आहे. म्हणजेच काय, यात डेटा डिस्ट्रॉइड होतो किंवा अवेलेबलच होत नाही किंवा अनयुजेबल होतो. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा जाताना त्याला मध्येच इंटरप्ट केलं जातं, म्हणजे त्याला डिस्ट्रॉय केला जातो, म्हणजे तो दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही. दीज अटॅक ऑन अवेलेबिलिटी. त्याचे एक्झाम्पल म्हणजे डिस्ट्रॉइंग सम हार्डवेअर, जसे की डिस्क किंवा वायर, डिसेबलिंग फाईल सिस्टीम, स्वॅम्पिंग अ कम्प्युटर विथ जॉब्स और कम्युनिकेशन लिंक विथ पॅकेट्स. आता सी डायग्राम मध्ये इंटरसेप्शन झालं आहे, म्हणजेच काय? तर अनऑथराइज्ड पार्टी गेन ऍक्सेस ऍट टू अ सेट, म्हणजे डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्याला मध्येच इंटरसेप्ट करून तोच डेटा कॉपी करून दुसऱ्या पद्धतीने पाठवणे. याचे एक्झाम्पल म्हणजे वायर टॅपिंग टू कॅप्चर डेटा इन अ नेटवर्क, इलिसिटली कॉपिंग डेटा और प्रोग्राम, डी डायग्राम मध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन दिसते, म्हणजेच काय? अनऑथराइज्ड पार्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा डेटा मध्येच ऍक्सेस करते, त्यात काही चेंजेस करते आणि नंतर तो डेटा दुसऱ्या ठिकाणी पाठवते. An unauthorized party gains access and tampers on asset. This attack on integrity. Interception attack on confidentiality. मॉडिफिकेशनचे काही एक्झाम्पल, चेंजिंग डेटा फाइल्स, अल्टरिंग अ प्रोग्राम, अल्टरिंग द कंटेंट ऑफ मेसेज, म्हणजे जी फाईल द्यायची आहे त्यात बदल करणे, किंवा जो प्रोग्राम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला आहे त्यात चेंजेस करून पाठवणे, किंवा जो मेसेजचा कंटेंट आहे त्यात बदल करून पाठवणे. या सर्व गोष्टींचा उपयोग मॉडिफिकेशन ऑफ अटॅक्स यामध्ये होतो. ई डायग्राम मध्ये फॅब्रिकेशन दिसते. अन अनऑथराइज्ड पार्टी insert a fake object into the system, म्हणजे हॅकर हा फेक ऑब्जेक्टचा वापर करून सिस्टीम मध्ये एंट्री करतो. हा अटॅक ऑथेन्सिटीवर असतो. इन्सर्शन ऑफ रेकॉर्ड्स इन डेटा फाइल्स, इन्सर्शन ऑफ स्पेरियस मेसेजेस इन अ नेटवर्क, हे त्याचे एक्झाम्पल झाले. या चार पद्धतीने सेक्युरिटी अटॅक होतात. आता आपण बघू टाइप्स ऑफ अटॅक्स. सेक्युरिटी अटॅक्सचे दोन प्रकार आहेत, एक पॅसिव्ह अटॅक्स आणि दुसरा ऍक्टिव्ह अटॅक्स. तर पॅसिव्ह अटॅक म्हणजे काय? एवज ड्रॉपिंग ऑन इन्फॉर्मेशन विदाउट मॉडिफाइंग इट. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो डेटा जातो त्यात काही मॉडिफिकेशन न करता किंवा चेंजेस न करता हा अटॅक केला जातो आणि डेटामध्ये काही चेंजेस नसल्यामुळे हा अटॅक झालेला आहे हे डिटेक्ट करणे तितकेच कठीण जाते. आणि दुसरा म्हणजे ऍक्टिव्ह अटॅक. ऍक्टिव्ह अटॅक्स इन्व्हॉल्व मॉडिफिकेशन ऑर क्रिएशन ऑफ इन्फॉर्मेशन. या अटॅकमध्ये जो आपण रिअल डेटा ट्रान्सफर करत असतो त्यात काही मॉडिफिकेशन करून किंवा नवीन इन्फॉर्मेशन तयार करून हा डेटा ट्रान्सफर केला जातो. पॅसिव्ह अटॅकचे दोन प्रकार असतात, ते म्हणजे रिलीज ऑफ मेसेज कंटेंट आणि ट्रॅफिक ऑफ अनालिसिस. तसेच ऍक्टिव्ह अटॅक्सचे चार प्रकार असतात, एक म्हणजे मस्क्युरेड रिप्लाय मॉडिफिकेशन ऑफ मेसेज कंटेंट्स आणि सगळ्यात शेवटी डिनायल ऑफ सर्व्हिस. हे तुम्हाला 9 नंबरच्या स्लाइडवर दिलेले आहे. तर आपण सर्वप्रथम पॅसिव्ह अटॅक्सचा रिलीज ऑफ मेसेज कंटेंट्स काय आहे ते बघू. रिलीज ऑफ मेसेज कंटेंट्स यात सेन्सिटिव्ह किंवा कॉन्फिडेन्शियल डेटा कॅरी केला जातो. त्यानंतर ट्रॅफिक अनालिसिस मध्ये हॅकर मेसेज पॅटर्न ऑब्झर्व करतो. हे त्याला केव्हा शक्य होते? जेव्हा मेसेज एन्क्रिप्टेड असतो. मीन्स अन इंट्रोडर मेक्स इन्फरन्सेस बाय ऑब्झर्विंग मेसेज पॅटर्न्स. इन्फरन्सेस म्हणजे लोकेशन आणि आयडेंटिटी ऑफ होस्ट. आता आपण ऍक्टिव्ह अटॅक्सचे प्रकार बघू. त्यात सर्वप्रथम मॉस्क्युरेड. अन एंटिटी प्रिटेंडन्स टू बी सम अदर एंटिटी, म्हणजेच डुप्लिकेट डेटा बनवून पाठवणे. त्याचं एक्झाम्पल म्हणजे अन एंटिटी कॅप्चर्स अन ऑथेंटिकेशन सिक्वेन्स अँड रिप्लायज इट लेटर टू इम्पर्सनेट द ओरिजिनल एंटिटी. म्हणजेच आलेल्या रिक्वेस्टसाठी आपण जो रिप्लाय देतो तो रिप्लाय काही वेळानंतर द्यायचा आणि तो देताना त्यात काही मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करून मग तो रिप्लाय द्यायचा. अशा पद्धतीने मॉस्क्युरेड अटॅक हा होतो. दुसरे म्हणजे रिप्लाय. यामध्ये डेटा युनिट कॅप्चर करतात आणि ते त्याला अनऑथराइज्ड इफेक्ट देऊन रिट्रान्समिशन करतात. म्हणजेच ते काही मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करून तो डेटा ट्रान्सफर करतात. आता आपण बघू मॉडिफिकेशन ऑफ मेसेज कंटेंट्स. अ पोर्शन ऑफ अ रियल मेसेज हॅज बीन अल्टर्ड टू प्रोड्यूस अन अनवॉन्टेड इफेक्ट. म्हणजेच डेटा पाठवताना तो हॅकर मध्येच ऍक्सेस करणार, त्यात चेंजेस करून मग तो डेटा पाठवणार. आणि शेवटचा अटॅक म्हणजे डिनायल ऑफ सर्व्हिस. इनहॅबिट नॉर्मल यूज ऑफ कम्प्युटर्स अँड कम्युनिकेशन रिसोर्सेस. जनरली हे केव्हा होते? जेव्हा नेटवर्क ओव्हरफ्लो होते किंवा सीपीयू अथवा सर्व्हर ओव्हरलोड होते. हे झाले पॅसिव्ह थ्रेट्स आणि ऍक्टिव्ह थ्रेट्स. आता आपण बघू सेक्युरिटी सर्व्हिसेस. सर्वप्रथम कॉन्फिडेन्शियलिटी, म्हणजेच प्रायव्हसी ही फार महत्वाची आहे. नंतर ऑथेंटिकेशन, म्हणजे की डेटा कोणी क्रिएट केला किंवा कोणाला तो डेटा सेंड करायचा आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रिटी, इंटिग्रिटी नॉट अल्टर्ड. तसेच नॉन रिप्युडिएशन, म्हणजे आधी ऑर्डर फायनल करून घ्यावी नंतरच डेटा सेंड करावा. तसेच ऍक्सेस कंट्रोल, या सर्व्हिसमुळे रिसोर्सचा मिसयूज हा टाळता येतो. नंतर अवेलेबिलिटी, ही सर्व्हिस परफॉर्मन्सवर डिपेंड असते. याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक्स, दुसरा म्हणजे व्हायरस दॅट डिलीट्स फाइल्स. या प्रकारे सिक्युरिटी सर्व्हिसेस वापर करून आपण सिक्युरिटी अटॅक्स थांबवू शकतो. सिक्युरिटी गोल हा तीन महत्वाच्या सर्व्हिसेसवर डिपेंड आहे. एक तर कॉन्फिडेन्शियलिटी, दुसरे म्हणजे इंटिग्रिटी, आणि शेवटचे आहे अवेलेबिलिटी. आपण सिक्युरिटी आर्किटेक्ट बघू. सिक्युरिटी आर्किटेक्ट इज अ डिझाईन सिक्युरिटी आर्किटेक्चर फॉर अन ऑर्गनायझेशन. म्हणजे हे कसं, ज्या वेळेला आपल्याला एखादी घर बनवायची असेल त्यावेळेला आपण आधी प्लॅनिंग करतो, घराची आधी डिझाईन डिसाईड करतो. त्याचप्रमाणे थोडक्यात सिक्युरिटी आर्किटेक्ट सेम ॲज द होम आर्किटेक्ट. सिक्युरिटी आर्किटेक्टचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सर्वप्रथम सिक्युरिटीच्या रिक्वायरमेंट्स क्लायंटकडून काय आहेत त्याआधी आपण बघतो, आणि त्यानंतर आपण सिक्युरिटी आर्किटेक्चर डिफाईन करतो. तर यात काही पॉइंट्स असतात, ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी ऑफ क्लायंट्स रिक्वायरमेंट्स, म्हणजे सर्वात महत्वाच्या क्लायंट्स रिक्वायरमेंट्स असतात. त्यानंतर त्याचे नेटवर्क किंवा येणाऱ्या व्हर्नॅबिलिटीज. व्हर्नॅबिलिटीज म्हणजे कमतरता, की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काय कमतरता आहे. त्यानंतर पोटेन्शियल थ्रेट्स, कॉस्ट ऑफ प्रोव्हायडिंग सिक्युरिटी, पॉसिबल डॅमेज बिकॉज लॅक इन सिक्युरिटी, म्हणजे तुमचा बराचसा डेटा हा डॅमेज होतो, करप्ट होतो, त्याचे कारण काय तर सिक्युरिटीची कमतरता. सिक्युरिटी आर्किटेक्चर विल बी डिफरंट फॉर डिफरंट नेटवर्क. म्हणजे ज्या पद्धतीने नेटवर्क चेंज होत जाईल त्या पद्धतीने तुमचे सिक्युरिटी आर्किटेक्चर पण चेंज होत राहणार. म्हणजे आपण घर बनवतो त्यावेळेला शेजारचे जे घर आहे तेच आर्किटेक्ट युज करून आपण आपलं घर नाही तयार करत ना, त्यात काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ते नाविन्य आणण्यासाठी जे आर्किटेक्ट शेजारच्याने वापरलेले आहे तेच आपण नाही वापरू शकणार किंवा आपण त्याचा यूज नाही करणार. त्याच पद्धतीने ज्या प्रकारे नेटवर्क असेल त्याच पद्धतीने आपण वेगळ्या सिक्युरिटी आर्किटेक्चरचा उपयोग करणार. तर हे पॉइंट्स झाले आपले सिक्युरिटी आर्किटेक्ट तयार करण्यासाठी, म्हणजे एखाद्या नेटवर्कला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. तर बेसिक सिक्युरिटी आर्किटेक्चर तुम्हाला दिलेलेच आहे, ते या पद्धतीने. आधी सर्वप्रथम फिजिकल सिक्युरिटीची लेअर असते, त्यानंतर आपण ऑपरेटिंग सिस्टीमला सिक्युरिटी देतो, त्यानंतर ऍप्लिकेशन सिक्युरिटी येते, त्याचप्रमाणे होस्ट सिक्युरिटी आपण प्रोव्हाइड करतो, आणि लास्ट नेटवर्क सिक्युरिटी आपण प्रोव्हाइड करतो. बेसिकली या पद्धतीचे आर्किटेक्चर आपण नेटवर्क सिक्युरिटीसाठी यूज करतो. तर हे बघितलं आपण सिक्युरिटी आर्किटेक्चर. त्यानंतर आपण सिक्युअर सॉफ्टवेअरचा यूज कसा करतो किंवा कुठल्या पद्धतीने करतो ते बघू. यूज ऑफ सिक्युअर सॉफ्टवेअर, तर त्यासाठी सेंट्रलाइज लॉगिंग अँड सिक्युरिटी मॉनिटरिंग सिस्टीम हे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यानंतर वेब पेजेस इंटिग्रिटी, चेक मॉड्यूल फॉर वेब सर्व्हर, त्याचप्रकारे सेक्युरिंग वेब सर्व्हर, सेक्युरिंग मेल गेटवेज आणि सेक्युरिंग DNS सर्व्हर्स. म्हणजे आपल्याला सिक्युरिटी कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल घ्यायची असते, तर सेंट्रलाइज लॉगिंग, वेब पेजेस इंटिग्रिटी, वेब सर्व्हर, ईमेल सेंडिंग करताना मेल गेटवेज आणि त्याचप्रमाणे DNS सर्व्हर हे सिक्युअर सॉफ्टवेअर आपण नेटवर्कसाठी यूज केले पाहिजेत. त्याचप्रमाणे काही अजून सिक्युरिटी आहेत, त्या म्हणजे पॉलिसीज टू बी एनफोर्स, ही जनरल झाली. पॉलिसीज डिलायनेटिंग अप्रोप्रिएट अँड इन अप्रोप्रिएट बिहेवियर. त्याचप्रकारे सिक्युरिटी क्लासिफिकेशन, ते कसे की सिक्युरिटी क्लासिफिकेशन ऑफ डेटा अँड मशीन्स अँड एनफोर्स ऍक्सेस कंट्रोल्स. त्याचप्रमाणे ओनली रिक्वायर्ड ऍक्सेस टू बी गिव्हन टू इनसाइडर्स. नंतर एनफोर्स फिजिकल सिक्युरिटी फॉर फाईल सर्व्हर्स, सेक्युअर नोड्स, की सर्व्हर्स, ऑथेंटिकेशन सर्व्हर्स अँड बॅकअप्स. त्याचप्रमाणे ऑडिट प्रोसिजरला सुद्धा आपण सिक्युरिटी घेतली पाहिजे, ती मॅन्युअली किंवा ऑटोमेटेड. सिक्युरिटीचा विचार करताना आपण सिक्युअर बॅकअप देखील घेतला पाहिजे, तो कसा, तर सिक्युरिटी ऑफ बॅकअप इट सेल्फ. त्यानंतर बॅकअप ओव्हर अ नेटवर्क, त्यात दोन प्रकार आहे, क्रिप्टोग्राफिक एन्क्रिप्शन आणि की सर्व्हर्स. त्यानंतर इन्क्रिमेंटल बॅकअप आणि नंतर डिलीटिंग बॅकअप्स. जे काही डिलीट केलेलं आहे ते आपल्याला कधीतरी तर रियूज करता येईल किंवा त्याचा वापर करता येईल, म्हणून त्याचाही आपण बॅकअप घेऊन ठेवणे तितकेच महत्वाचे. आता आपण सिक्युरिटी मिस्टेक्स कुठल्या कुठल्या करतो ते बघू. कनेक्टिंग सिस्टीम्स टू द इंटरनेट बिफोर हार्डनिंग देम, म्हणजे इंटरनेट कनेक्ट करण्याआधीच सिक्युरिटी चेक करणे महत्वाचे. त्यानंतर कनेक्टिंग टेस्ट सिस्टीम टू द इंटरनेट विथ डिफॉल्ट अकाउंट्स अँड पासवर्ड्स, जे पासवर्ड चेक करा, अकाउंट्स चेक करा किंवा स्पेसिफिक पासवर्ड द्या, म्हणजे इंटरनेटशी कनेक्ट होताना. त्यानंतर फेलिंग टू अपडेट सिस्टीम व्हेन सिक्युरिटी होल्स आर फाउंड यूजिंग टेलनेट अँड अदर एन्क्रिप्टेड प्रोटोकॉल्स फॉर मॅनेजिंग सिस्टीम्स, राउटर्स, फायरवॉल्स अँड PKI. म्हणजेच सिक्युरिटीसाठी तुम्ही राउटरचा, फायरवॉलचा उपयोग करा. त्यानंतर आपण त्याचनंतर गिव्हिंग युजर्स पासवर्ड्स ओव्हर द फोन ऑर चेंजिंग युअर पासवर्ड्स इन रिस्पॉन्स टू टेलिफोन ऑर पर्सनल रिक्वेस्ट, when the requester is not authenticated. Failing to maintain and test backups. जे कधी कधी आपण बॅकअप घेतलेला असतो तो मेंटेन नाही ठेवला जात. रनिंग नेसेसरी सर्व्हिसेस एस्पेशली एफटीपीडी, टेलनेटेड, फिंगर, आरपीसी, मेल सर्व्हिसेस. इम्प्लिमेंटिंग फायरवॉल्स विथ रूल्स दॅट डोंट स्टॉप मॅलेसियस और डेंजरस ट्राफिक इनकमिंग और आउटगोइंग. म्हणजे आपण नेटवर्क यूज करताना फायरवॉलचा तर वापर केलेला आहे, पण त्यात आपण जे काही डेंजरस व्हायरस आहेत ते आत येताना किंवा बाहेर जाताना त्यावर काही प्रोटेक्शन नाही होते किंवा ते तिथं ते थांबत नाहीये. जे इनकमिंग आउटगोइंग प्रोसेस ही कंटिन्युअसली सुरू आहे, तर फायरवॉलचा उपयोग काय? म्हणून या बाबत पण आपण सिक्युरिटी घेणे फार महत्वाचे आहे. फेलिंग टू इम्प्लिमेंट और अपडेट व्हायरस डिटेक्शन सॉफ्टवेअर. सिस्टीमला अँटीव्हायरस आपण घेतलेला आहे पण त्याची मुदत संपली, तो अपडेटेड नाहीये, तर व्हायरस डिटेक्ट नाही होणार आणि तुमच्या सिस्टीमचा डेटा हा करप्ट होणार किंवा डिलीट होणार. तर अँटीव्हायरस हा अपडेटेड हवा याचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे. फेलिंग टू एज्युकेट युजर्स ऑन व्हॉट टू लुक फॉर अँड व्हॉट टू डू व्हेन दे सी अ पोटेन्शियल सिक्युरिटी प्रॉब्लेम. नेटवर्क सेक्युअर आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला काही व्हर्नेबिलिटीज असतात, तर व्हर्नेबिलिटी म्हणजे काय किंवा या व्हर्नेबिलिटीज कुठल्या असतात ते आपण बघू. व्हर्नेबिलिटी म्हणजे कमतरता. जे सिक्युरिटीमध्ये जर काही कमतरता असेल तर अटॅक होतो, जसे की आपण बघितले पॅसिव अटॅक, ऍक्टिव्ह अटॅक त्या पद्धतीचे. तर ह्या व्हल्नरेबिलिटी चार प्रकारच्या असतात. एक म्हणजे बफर ओव्हरफ्लो, दुसरी एसक्यूएल इंजेक्शन, तिसरी रेस कंडिशन आणि चौथी म्हणजे ब्रूट फोर्स. तर ह्या चार व्हल्नरेबिलिटी आपण बघू. सर्वप्रथम बफर ओव्हरफ्लो. बफर ओव्हरफ्लो म्हणजे नेमकं काय? तर सपोज तुम्हाला एक प्रोग्राम लिहायचा आहे, त्यात फर्स्ट लाईन आहे हॅलो एव्हरीबडी, तर मेमरीमध्ये स्टोअर होताना हे ॲरे फॉर्ममध्ये स्टोअर होईल आणि तुम्ही ॲरे डिफाईन करताना 8 ॲरे डिफाईन केलाय. पण हॅलो एव्हरीबडी यामध्ये तुमचे कॅरेक्टर्स किती? तर 14 आणि ॲरे तुमचा 8, तर 6 कॅरेक्टर हे दुसऱ्या मेमरीमध्ये स्टोअर होणार. पण त्यात आधी तुमचा जो डेटा असेल त्यावर हा काय होईल? ओव्हरफ्लो होईल. म्हणजे आधीचा डेटा तुमचा जाणार आणि त्या जागी हे 6 कॅरेक्टर स्टोअर होणार. यालाच काय म्हणतात? तर बफर ओव्हरफ्लो. तर बफर ओव्हरफ्लो होणार नाही यासाठी काय काळजी घ्यावी ते बघू. सी, सी प्लस प्लस, जावा यासारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज करू शकतो. त्याचप्रमाणे मेमरीमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम स्टोअर करतो तेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर करावा, म्हणजे लायब्ररीज, हीप, डेटा. आणि डेटा स्टोअर करताना तो रॅन्डम स्टोअर करावा. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण ओव्हरकम करू शकतो. नंतर फंक्शन टेस्टिंग ही तितकेच महत्वाचे आहे. त्यानंतर प्रोग्राम हा सेफ प्रोटेक्शन मध्ये एक्झिक्यूट झाला पाहिजे. या प्रकारची काळजी आपण बफर ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघू एसक्यूएल इंजेक्शन. तर एसक्यूएल इंजेक्शन काय? आपण ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला आपण इंजेक्शन घेतो, तर ह्या इंजेक्शनचे लिक्विड आपण चेंज करू शकतो. सेम त्याच पद्धतीने ओरॅकल थ्रू ज्यावेळेला आपण डेटा स्टोअर करतो तर डेटा हा व्हॅलिड स्टोअर न करता इनव्हॅलिड स्टोअर करावा. जसे की तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केली आणि त्यावर तुमचे नाव पासवर्ड वगैरे जे काय असेल ते टाकले, तर अटॅकर काय करेल, हेच पासवर्ड किंवा तुमचे नेम चेंज करून तो त्याचा गैरवापर करेल, म्हणजे की तुमच्या डेटावर तो अटॅक करू शकेल. म्हणून पासवर्ड देताना सेफली चूज करून मगच पासवर्ड द्यावा. त्यानंतर आपण बघू रेस कंडिशन. तर रेस कंडिशन म्हणजे काय, दोन प्रोसेसेस एका डिव्हाइसला एकाच वेळेला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. जे प्रोसेस वन आणि प्रोसेस टू ही एका डिव्हाइसला ऍट अ टाइम ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात, तर ही सिस्टीम चुकीची, म्हणजे ही एक व्हल्नरेबिलिटी झाली. त्याच पद्धतीने ब्रूट फोर्स, जर आपण एखाद्या मशीनला पासवर्ड दिला आणि तो पासवर्ड आपण डिक्शनरी मधीलच यूज केला, तर जो अटॅकर असेल तो काय करेल की डिक्शनरीतील सर्व नेम तो आधी सर्च करेल, मग ते जे असतील ते, म्हणजे 10 लाख वगैरे, तर हे सर्च करण्यासाठी कम्प्युटरला फार जास्त वेळ लागणार नाही, तर तो ते सर्च करेल आणि त्याला प्रॉपर पासवर्ड मिळाला की तो तुमच्या सिस्टीमवर अटॅक करेल. म्हणून डिक्शनरी मधील पासवर्ड शक्यतोवर देऊ नये. सोर्स कोड आणि डॉक्युमेंट्स जे तुमच्या सिस्टीमसाठी अवेलेबल असतील याला रिव्ह्यू करावे. त्यानंतर रन टाईम एन्व्हायरमेंट मध्ये तुमची सिस्टीम ही टेस्टिंग करावी. त्याचप्रकारे कीपिंग युअर सेल्फ अवेअर विथ डिस्कवरी ऑफ न्यू व्हल्नरेबिलिटीज थ्रू व्हेरियस मीन्स सच एज www फोरम्स कॉन्फरन्सेस न्यूजपेपर्स, या प्रकारे तुम्ही व्हल्नरेबिलिटीज टाळू शकतात. तर आता हु इज व्हल्नरेबल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड बँक्स किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीज, गव्हर्नमेंट अँड डिफेन्स एजन्सीज, कॉन्ट्रॅक्टर्स टू व्हेरियस गव्हर्नमेंट एजन्सीज, त्याचप्रमाणे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, एनी वन ऑन द नेटवर्क, म्हणजे जो कोणी नेटवर्कवर असेल तो. सेक्युअर बॅकअप आपण कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे, सेक्युरिटीचा बॅकअप घेतला पाहिजे, नंतर नेटवर्कचा बॅकअप घेतला पाहिजे, म्हणजे त्यात क्रिप्टोग्राफिक एन्क्रिप्शन, की सर्व्हर्स, नंतर इन्क्रिमेंटल बॅकअप घेतला पाहिजे, आणि ज्या काही गोष्टी आपण डिलीट करतो आहे त्याही गोष्टी आपल्याला नंतर लागणारच नाहीत असे नाही, तर त्याही गोष्टी आपण रियूज करू शकतो. म्हणून वर्क करताना ज्या काही गोष्टी आपण डिलीट करतो त्याचाही बॅकअप घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता आपण नेटवर्क पिरामिडल सिक्युरिटी बघू. जनरल सांगायचं म्हटलं म्हणजे तर पॉलिसीज टू बी एन्फोर्स्ड, म्हणजे ज्या काही पॉलिसी असतील त्याबद्दलची माहिती, म्हणजे पॉलिसीज डिलायनेटिंग अप्रोप्रिएट अँड इनअप्रोप्रिएट बिहेवियर, सिक्युरिटी क्लासिफिकेशन ऑफ डेटा अँड मशीन्स अँड एन्फोर्स ऍक्सेस कंट्रोल्स, ओनली रिक्वायर्ड ऍक्सेसेस टू बी गिव्हन टू इनसाइडर्स, एन्फोर्स फिजिकल सिक्युरिटी फॉर फाइल सर्व्हर्स, सेक्युअर नोड्स, की सर्व्हर्स, ऑथेंटिकेशन सर्व्हर्स अँड बॅकअप्स. ऑडिट प्रोसिजर ही मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक या दोन पद्धतीची असते. आता आपण बघू यूज ऑफ सेक्युअर सॉफ्टवेअर, सेंट्रलाइज लॉगिंग अँड सिक्युरिटी मॉनिटरिंग सिस्टीम. दिस इज अ फर्स्ट सेक्युअर सॉफ्टवेअर. सेकंड, वेब पेजेस इंटिग्रिटी चेक मॉड्यूल फॉर अपाचे वेब सर्व्हर सेक्युरिंग वेब सर्व्हर, सेक्युरिंग मेल गेटवेज, सेक्युरिंग डीएनएस सर्व्हर्स. आता आपण बघू वर्स्ट सेक्युरिटी मिस्टेक्स. कनेक्टिंग सिस्टीम्स टू द इंटरनेट बिफोर हार्डनिंग देम. सिस्टीमला इंटरनेटशी कनेक्ट करताना आधी सॉलिडिफाय करणं महत्वाचे आहे. कनेक्टिंग टेस्ट सिस्टीम टू द इंटरनेट विथ डिफॉल्ट अकाउंट्स अँड पासवर्ड. फेलिंग टू अपडेट सिस्टीम व्हेन सेक्युरिटी होल्स आर फाउंड. यूजिंग टेलनेट अँड अदर अनक्रिप्टेड प्रोटोकॉल्स फॉर मॅनेजिंग सिस्टीम्स, राउटर्स, फायरवॉल्स अँड PKI. गिविंग युजर्स पासवर्ड्स ओव्हर द फोन ऑर चेंजिंग युजर पासवर्ड्स इन रिस्पॉन्स टू टेलिफोन ऑर पर्सनल रिक्वेस्ट व्हेन द रिक्वेस्टर इज नॉट ऑथेंटिकेटेड. फेलिंग टू मेंटेन अँड टेस्ट बॅकअप्स. रनिंग अननेसेसरी सर्व्हिसेस एस्पेशली FTPD, टेलनेट, फिंगर RPC मेल सर्व्हिसेस. इम्प्लिमेंटिंग फायरवॉल्स विथ रूल्स दॅट डोंट स्टॉप मॅलेसियस ऑर डेंजरस ट्राफिक इनकमिंग ऑर आउटगोइंग. फेलिंग टू इम्प्लिमेंट ऑर अपडेट व्हायरस डिटेक्शन सॉफ्टवेअर. फेलिंग टू एज्युकेट युजर्स ऑन व्हॉट टू लुक फॉर अँड व्हॉट टू डू व्हेन दे सी अ पोटेन्शियल सेक्युरिटी प्रॉब्लेम. हे झाले व्हल्नरेबल. मी तुम्हाला आधी सांगितले घरासाठी, मोठमोठ्या ऑर्गनायझेशनसाठी, त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात आपण सेक्युरिटी प्रत्येक गोष्टीत घेतो. पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट घालतो, त्याचप्रमाणे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर किंवा शॉल याचा उपयोग करतो, तसेच उन्हाळ्यात आपण सनकोट वापरतो. त्याचप्रमाणे गाडी चालवताना हेल्मेट, बँकेच्या लॉकरसाठी आपण लॉक लावतो, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरसाठी सुद्धा आता गॅसेप नावाचे नवीन मॉडेल निघाले आहे. गॅसेपचा यूज करून आपण गॅससाठी सेक्युरिटी घेऊ शकतो. रोजच्या दैनंदिनीत आपण सेक्युरिटी जवळजवळ सर्वच कामात घेतो. पासवर्डसाठी सेक्युरिटी असेल, ब्लूटूथ यूज करताना सेक्युरिटी असेल, ईमेल सेंडिंग करताना सेक्युरिटी असेल, त्याचप्रकारे आपण वायरलेस लॅन किंवा वायरलेस ऑपरेटिंग सिस्टीम यासाठी सुद्धा सेक्युरिटीची फार गरज असते. या सर्व सेक्युरिटी आपण घेतो, त्यातीलच ईमेल सेक्युरिटी काय ते आपण बघू. ईमेल्सवर अटॅक्स कुठल्या पद्धतीने होतात आणि कसे होतात सर्वप्रथम ते बघू. एक्स हा व्यक्ती वाय या व्यक्तीला ईमेल सेंड करतो, त्यावेळेला तिसरा पर्सन म्हणजेच की झेड पर्सन एक्स कडून वाय कडे ईमेल जाताना झेड पर्सन आधी तो ईमेल वाचेल, तो ईमेल वाचतो आणि नंतर वाय कडे पाठवतो. सेकंड स्टेप, झेड ही व्यक्ती त्या ईमेल मध्ये काही चेंजेस करते, त्यानंतर तो डेटा एक्स थ्रू तो ईमेल वाय कडे जातो. सेम पर्सन झेड डिलिव्हर्स लेटर सेंट बाय एक्स टू पी इन्स्टेड ऑफ वाय. देन पर्सन झेड सेंड्स लेटर टू पी अँड क्लेम्स दॅट हिज नेम इज एक्स. देन पर्सन झेड सेंड्स यूज इरिलिव्हंट लेटर्स टू पर्सन एक्स. अँड लास्टली पर्सन झेड सेंड्स हार्मफुल कंटेंट टू पर्सन एक्स. या पद्धतीने ईमेल सिस्टीमवर अटॅक्स होतात. देन सी कॉमन मिस्टेक्स इन ईमेल यूज, लाईक एज युझिंग जस्ट वन ईमेल अकाउंट, म्हणजे आपण एकच ईमेल अकाउंट यूज करून ईमेल पाठवतो. होल्डिंग ऑन टू स्पॅम्ड आउट अकाउंट्स टू लॉन्ग. थर्ड, नॉट क्लोजिंग द ब्राउझर आफ्टर लॉगिंग आउट. फोर्थ, फॉरगेटिंग टू डिलीट ब्राउझर कॅशे हिस्ट्री अँड
पासवर्ड्स म्हणजे ईमेल सेंड किंवा रिसीव करून झाल्यानंतर जी काही हिस्ट्री असेल ती क्लिअर करावी आणि त्यानंतर ब्राउझर क्लोज करावे. देन युझिंग अनसेक्युअर ईमेल अकाउंट्स टू सेंड अँड रिसीव सेन्सिटिव्ह कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन. म्हणजे अनसेक्युअर ईमेल अकाउंट्स यूज करतो आणि त्या थ्रू आपण ईमेल सेंड किंवा रिसीव करतो, तर ईमेल सिक्युरिटीसाठी हे टाळणे फार आवश्यक आहे. फॉरगेटिंग द टेलिफोन ऑप्शन्स, देन नॉट युझिंग द ब्लाइंड कार्बन कॉपी ऑप्शन्स, देन बीइंग ट्रिगर हॅपी विथ द रिप्लाय ऑल बटन, देन स्पॅमिंग ऍज अ रिझल्ट ऑफ फॉरवर्डिंग ईमेल, देन फेलिंग टू बॅकअप ईमेल्स, देन मोबाईल ऍक्सेस प्रिझ्युमिंग अ बॅकअप एक्झिस्ट अँड थिंकिंग दॅट अन इरेज्ड ईमेल इज गॉन फॉर एव्हर, बिलिव्हिंग यू ओन द लॉटरी अँड अदर चीट टायटल्स. म्हणजे तुमची सिक्युरिटी केव्हा धोक्यात येऊ शकते, म्हणजे ज्या वेळेला समोरून तुम्हाला मेसेज येतो की तुम्ही एखादी लॉटरी जिंकले आहात किंवा एखादी चीट टायटल्स तुम्ही ओपन करतात, त्यावर विश्वास ठेवून तुम्ही ते ओपन करतात, त्यावेळेला सिक्युरिटी ही धोक्यात येते. त्याच पद्धतीने नॉट रेकॉग्नायझिंग फिशिंग अटॅक्स इन ईमेल कंटेंट, देन सेंडिंग पर्सनल अँड फायनान्शियल इन्फॉर्मेशन व्हाया ईमेल. ईमेलवर अटॅक करताना अटॅकर हा पर्सनल डेटा किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन बघून देखील आपल्या ईमेलवर अटॅक करू शकतो. तेव्हा ईमेल सेंड करताना फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन ही त्यात नसावी. अनसबस्क्रायबिंग टू न्यूजलेटर्स यू नेव्हर सबस्क्राईब टू, ट्रस्टिंग युअर फ्रेंड्स ईमेल. एखाद्या जवळच्या मित्राकडून जर ईमेल आला तर आपण त्यावर पटकन विश्वास ठेवतो, पण त्यात आपण आधीच बघितले की दोन व्यक्तींमध्ये ईमेल सेंड होत असताना तिसरा व्यक्ती इंटरफेअर करून तो ईमेल आपल्याला सेंड करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या मित्राने आपल्याला तो ईमेल सेंड केलाय, म्हणून आपण त्यावर पटकन विश्वास ठेवतो. तर यामुळे सुद्धा ईमेल सिक्युरिटी ही धोक्यात येऊ शकते. त्याच पद्धतीने डिलीटिंग डायरेक्ट मेल इन्स्टेड ऑफ ब्लॅकलिस्टिंग ही, डिसेबलिंग द ईमेल स्पॅम फिल्टर, फेलिंग टू स्कॅन ऑल ईमेल अटॅचमेंट्स, देन शेअरिंग युअर अकाउंट इन्फॉर्मेशन विथ अदर्स, देन फेलिंग टू ट्रान्सलेट युअर इम्पॉर्टंट ईमेल्स, शेअरिंग युअर अकाउंट इन्फॉर्मेशन विथ अदर्स, युझिंग सिम्पल अँड इझी टू गेस पासवर्ड्स, देन नॉट ट्रान्सलेटिंग युअर वायरलेस कनेक्शन, अँड लास्टली फेलिंग टू यूज डिजिटल सिग्नेचर्स. आता आपण बघू हाऊ डू स्पॅमर्स गेट ईमेल आयडी. फर्स्ट, फ्रॉम पोस्ट टू यूज नेट विथ युअर ईमेल ऍड्रेस. सेकंड, फ्रॉम मेलिंग लिस्ट. थर्ड, फ्रॉम वेब पेजेस. फोर्थ, फ्रॉम व्हेरियस वेब अँड पेपर फॉर्म्स. फिफ्थ, व्हाया अँड आयडेंटिक डेमॉन. सिक्स, फ्रॉम अ वेब ब्राउझर. सेवन, फ्रॉम IRC अँड चॅट रूम्स. एट, फ्रॉम फिंगर डेमॉन्स. नाईन, फ्रॉम डोमेन कॉन्टॅक्ट पॉइंट्स. टेन, बाय गेसिंग अँड क्लिनिंग. इलेवन, फ्रॉम व्हाईट अँड येलो पेजेस. ट्वेल्व, बाय हॅव्हिंग ऍक्सेस टू द सेम कम्प्युटर. थर्टीन, फ्रॉम अ प्रिव्हियस ओनर ऑफ द ईमेल ऍड्रेस. फोर्टीन, युझिंग सोशियल इंजिनिअरिंग. फिफ्टीन, बाईंग लिस्ट फ्रॉम अदर्स. सिक्स्टीन, बाय हॅकिंग इन टू साइट्स. आज आपण कम्प्युटर आणि नेटवर्किंग सिक्युरिटीमध्ये काय काय बघितले ते थोडक्यात बघू. आपण सिक्युरिटी म्हणजे काय ते बघितले. तर सिक्युरिटी म्हणजे काय? फ्रीडम फ्रॉम रिस्क, डाऊट अँड अनएक्झिटी ऑर फिअर. त्यानंतर आपण कम्प्युटर सिक्युरिटी काय आहे ते बघितले, नेटवर्क सिक्युरिटी काय आहे ते बघितले. सिक्युरिटी न घेतल्याने कुठले लॉस होतात? सिक्युरिटी न घेतल्याने सहा प्रकारचे लॉस होतात. लॉस ऑफ आयडेंटिटी, लॉस ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, लॉस ऑफ अवेलेबिलिटी, लॉस ऑफ इंटिग्रिटी, लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी अँड लास्ट ह्यूज मॉनेटरी लॉस. त्याचप्रकारे आपण लॉस होण्याचे कारण बघितले, तर ते काय? लॅक ऑफ अवेअरनेस, नॉट प्रॅक्टिसिंग सिक्युरिटी, इन्फिशियंट सिक्युरिटी प्रॅक्टिस, कॉम्प्लेक्सिटीज इन हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हॉल्वमेंट ऑफ इश्यूज लाईक पीपल इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशन्स. आणि त्याचप्रकारे ऍडव्हान्समेंट इन
टेक्नॉलॉजीज, त्याचप्रकारे आपण सिक्युरिटीचे अटॅक्स, सर्व्हिस आणि मेकॅनिझम हे तीन मुख्य प्रकार बघितले. तसेच सिक्युरिटी अटॅक्स हे दोन पद्धतीने होतात, एक म्हणजे पॅसिव्ह अटॅक्स आणि दुसरा म्हणजे ऍक्टिव्ह अटॅक्स. पॅसिव्ह अटॅक्स हा डिटेक्ट करायला डिफिकल्ट असतो, त्याच्या विरुद्ध ऍक्टिव्ह अटॅक्स हा डिटेक्ट करायला सोपा असतो. तसेच आपण पॅसिव्ह थ्रेट्स आणि ऍक्टिव्ह थ्रेट्सचे प्रकार बघितले. पॅसिव्ह थ्रेट्सचे दोन प्रकार, रिलीज ऑफ मेसेज कंटेंट्स, ट्राफिक अनालिसिस. ऍक्टिव्ह थ्रेट्सचे चार प्रकार, मस्क्युरेड, रिप्लाय, मॉडिफिकेशन ऑफ मेसेज कंटेंट्स अँड डिनायल ऑफ सर्व्हिस. त्यानंतर आपण सिक्युरिटी सर्व्हिसेस बघितल्या, त्या म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी, ऑथेंटिकेशन, इंटिग्रिटी, नॉन रेप्युटेशन, ऍक्सेस कंट्रोल आणि अवेलेबिलिटी. यातील सर्वात महत्वाच्या तीन सर्व्हिस आहेत, त्या म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. सिक्युरिटी आर्किटेक्ट सेम ॲज द होम आर्किटेक्ट. सिक्युरिटी आर्किटेक्टचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला सर्वप्रथम सिक्युरिटीच्या रिक्वायरमेंट्स क्लायंटकडून काय आहेत त्याआधी आपण बघतो, आणि त्यानंतर आपण सिक्युरिटी आर्किटेक्चर डिफाईन करतो. तर यात काही पॉइंट्स असतात, ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी ऑफ क्लायंट्स रिक्वायरमेंट्स, म्हणजे सर्वात महत्वाच्या क्लायंट्स रिक्वायरमेंट्स असतात. त्यानंतर त्याचे नेटवर्क किंवा येणाऱ्या व्हर्नॅबिलिटीज, व्हर्नॅबिलिटीज म्हणजे कमतरता, की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काय कमतरता आहे. त्यानंतर पोटेन्शियल थ्रेट्स, कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सिक्युरिटी, पॉसिबल डॅमेज बिकॉज लॅक इन सिक्युरिटी, म्हणजे तुमचा बराचसा डेटा हा डॅमेज होतो, करप्ट होतो, त्याचे कारण काय तर सिक्युरिटीची कमतरता. सिक्युरिटी आर्किटेक्चर विल बी डिफरंट फॉर डिफरंट नेटवर्क, म्हणजे ज्या पद्धतीने नेटवर्क चेंज होत जाईल त्या पद्धतीने तुमचे सिक्युरिटी आर्किटेक्चर पण चेंज होत राहणार. त्याचप्रकारे यात आपण व्हर्नेबिलिटी बघितली, हु इज व्हर्नेबल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड बँक्स किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, त्याचनंतर फार्मास्युटिकल कंपनीज, गव्हर्नमेंट अँड डिफेन्स एजन्सीज, कॉन्ट्रॅक्टर्स टू व्हेरियस गव्हर्नमेंट एजन्सीज, त्याचप्रमाणे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, एनी वन ऑन द नेटवर्क, म्हणजे जो कोणी नेटवर्कवर असेल तो. तसेच यूज ऑफ सेक्युअर सॉफ्टवेअर, सेंट्रलाइज लॉगिंग अँड सिक्युरिटी मॉनिटरिंग सिस्टीम, दिस इज अ फर्स्ट सेक्युअर सॉफ्टवेअर. सेकंड, वेब पेजेस इंटिग्रिटी चेक मॉड्यूल फॉर अपाचे वेब सर्व्हर, सिक्युरिंग वेब सर्व्हर, सिक्युरिंग मेल गेटवेज, सिक्युरिंग डीएनएस सर्व्हर्स. त्याचप्रमाणे यूज ऑफ सेक्युअर सॉफ्टवेअर बघितले. तसेच रोल ऑफ सिक्युरिटी आर्किटेक्ट, वर्स सिक्युरिटी मिस्टेक्स, अटॅक्स ऑन ईमेल सिस्टीम, कॉमन मिस्टेक्स इन ईमेल यूज, अँड लास्टली हाऊ डू स्पॅम्स गेट ईमेल आय डी फ्रॉम पोस्ट टू यूज नेट विथ युअर ईमेल ऍड्रेस, फ्रॉम मेलिंग लिस्ट, फ्रॉम वेब पेजेस, फ्रॉम व्हेरियस वेब अँड पेपर फॉर्म्स, व्हाया अन आयडेंटिक डेमॉन, फ्रॉम अ वेब ब्राउझर, फ्रॉम IRC अँड चॅटरूम्स, फ्रॉम फिंगर डेमॉन्स, फ्रॉम डोमेन कॉन्टॅक्ट पॉइंट्स बाय गेसिंग अँड क्लिनिंग, फ्रॉम व्हाईट अँड येलो पेजेस बाय हॅव्हिंग ऍक्सेस टू द सेम कम्प्युटर, फ्रॉम अ प्रिव्हियस ओनर ऑफ द ईमेल ऍड्रेस, युजिंग सोशियल इंजिनिअरिंग, बाईंग लिस्ट फ्रॉम अदर्स, बाय हॅकिंग इन टू साईट. नमस्कार.